कोरोनाचं संकट दिवसेंदिवस गहिरं होत चाललंय. त्यापासून बचावासाठी लसही आली आहे. लसीकरणानंतर कोरोनाचं संकट पूर्णपणे नाहीसं नाही, पण काहीसं कमी तरी होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळं कोरोनाच्या लसीकरणाला प्रतिसाद मिळताना देखील दिसतोय. काही नागरिक अजूनही शंकेच्या मनस्थितीत आहेत. मात्र असं असलं तरी अनेकांनी आता लसीकरणाचा मार्ग स्वीकारलाय. पण लसीकरणानंतर धोका टळला असं समजून कोरोनाचे नियम पायदळी तुडवत फिरणं देखील योग्य नाही. त्याचबरोबर कोरोनाच्या लसीकरणापूर्वी आणि नंतरही काही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. तसं केलं तरच हे संकट कमी होण्यास मदत होईल. तर तुम्ही कोरोनाची लस घेतली असेल किंवा घेणार असाल तर काही गोष्टींची काळजी तुम्ही घ्यायला हवी. तुम्ही लस घेतली असेल तर लगेचच कामावर जाणं टाळा. लस घेतल्यानंतर 2-3 दिवस आराम करायला हवा. काही लोकांना लस घेतल्यानंतर लगेचच साईड इफेक्ट जाणवतात, तर काहींना 24 तासांनंतर ते जाणवू शकतात. त्यामुळं लस घेतल्यानंतर 2 दिवस काळजी ही घ्यायलाच हवी. लस घेतली म्हणजे कोरोनाचं संकट टळलं असंही नाही. त्यामुळं लस घेतल्यानंतर गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळायलाच हवं. त्याचबरोबर लस घेतल्यानंतरही कोरोनापासून बचावाचे इतर सर्व नियम हे आपण पाळावे लागतील. कोरोनाच्या लसीकरणानंतर शक्यतो प्रवास टाळावा.